चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ईडीतर्फे मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत 1100 कोटी रुपयांच्या साखर घोटाळा प्रकरणाची नोंद। मायावतींच्या अडचणी वाढल्या। अंमलबजावणी निदेशालयाने विभागीय कार्यालय अर्थात ईडीतर्फे मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत 1100 कोटी रुपयांच्या साखर कारखाने घोटाळा प्रकरणाची नोंद करण्यात आली। 2007 उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या कार्यकाळात 21 साखर कारखान्यांच्या विक्रीत घोटाळा झाला होता। झोनल ईडी कार्यालयाने या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या FIR आधारे मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत हा खटला दाखल केला आहे। सीबीआयच्या FIR असलेल्या सर्वांविरोधात दंड ठोठावण्यात आला आहे। निवृत्त IAS अधिकारी नेत्राम, तत्कालीन मुख्यमंत्री मायावती आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जवळचे विश्वासू ईडी स्कॅनरच्या खाली येण्याचे शक्यता आहे। 12 एप्रिल 2018 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या CBI चौकशीची शिफारस केली होती। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मायावती यांचे माजी मुख्य सचिव नेत्राम यांच्या निवासासह 14 ठिकाणांची तपासणी करण्यात आली। लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आयकर विभागाने 100 कोटी रुपयांच्या संशयास्पद कर चोरीवर नेत्रामच्या 12 ठिकाणी छापे टाकले होते। CBIच्या सूत्रानुसार लखनऊच्या गोमतीनगरमध्ये नेत्राम यांचे निवासस्थान, लखनऊमधील विनयप्रिया दुबे यांच्या निवासस्थानावरही छापे टाकून शोध घेण्यात आला। CBIने दावा दाखल केला आहे की उत्तर प्रदेशातील देवोरिया, बरेली, लक्ष्मीगंज, हरदोई, रामकोला, चितौनी आणि बाराबंकी येथील 7 बंद साखर कारखान्यांच्या खरेदीदारांनी खटल्याच्या वेळी बनावट कागदपत्रे तयार केली होती। FIR फसवणूक, बनावट कागदपत्रे, खोटी खाती आणि कंपनी अधिनियम 1956 तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल 7 व्यक्तींचे नाव नमूद केले आहे। Thank you.